मित्रांनो, आज आपण ई युगात राहत आहोत. ई युग म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक युग. प्रत्येक वळणावर आपली भेट तंत्रज्ञानाशी होते आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण खूप हाताळतो आहे. तर आपण आज बघणार आहोत ई कॉमर्स म्हणजे काय. मित्रांनो, आता आपण सगळेच स्मार्ट युजर झालेलो आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर आपण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात करतोय. जवळपास आपल्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन्स आहेत. स्मार्टफोन वापरत असल्यामुळेच आपण स्मार्ट युजर झालेलो आहे. त्यामुळे आपण स्मार्ट वर्क करतो आहे आणि सगळ्याच ठिकाणी कशी स्मार्टनेस आपली वाढलेली दिसते, होय ना? आपण ज्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज बघतोय सध्या, ई बिझनेस, ईमेल, ई गव्हर्नन्स, ई चॅटिंग, ई रिझर्वेशन, ई कम्युनिकेशन, ई कोलॅबरेशन, ई ऑर्गनायझेशन, ई बँकिंग, ई कार्ड, ई पोयम, तर ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीजचा विचार केला तर ह्या सगळ्यांपुढे आपल्याला ई लागलेलं दिसतंय. ई फॉर इलेक्ट्रॉनिक, म्हणजे इलेक्ट्रॉनिकली तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकतात. ई बँकिंगचा जेव्हा आपण विचार करतो तर ई बँकिंग करताना तुम्हाला फिजिकली कुठल्याही बँकेत जावं लागत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवर त्या बँकेचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात, किंवा जेव्हा तुम्ही इंटरनेटचा वापर करतात तर ई बँकिंग सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही मनी ट्रान्सफर करू शकतात, वेगवेगळ्या गोष्टींसाठी पेमेंट करू शकतात. आणि हे सगळं एकाच ठिकाणी बसल्या बसल्या होऊ शकतं. तुम्हाला कुठेही फिजिकली त्या ऑफिसपर्यंत जायची गरज नसते किंवा त्या बँकेपर्यंत जायची गरज नसते. आज आपण जाणून घेणार आहोत ई कॉमर्स विषयी. ई कॉमर्स म्हणजे काय हा खूप जणांना प्रश्न असतो की नेमकं ई कॉमर्स करतं काय किंवा ई कॉमर्स म्हणजे काय. तर हे समजून घेण्यापूर्वी आपण एक सिनॅरिओ बघूया. या सिनॅरिओमध्ये मिस्टर राम यांना आज एक दिवस सुट्टी आहे. त्या सुट्टीचा उपयोग म्हणून त्यांनी ठरवलं आहे की आज घराचं इलेक्ट्रिक बिल त्यांना पे करायचं आहे, गावी असलेल्या आई वडिलांना त्यांना मनी ट्रान्सफर करायचं आहे, तसेच त्यांना त्यांच्या वाईफला एक हँडसेट गिफ्ट करायचं आहे म्हणून त्यांना एक मोबाईल हँडसेट घ्यायचा आहे, आणि सुट्टीचा सदुपयोग म्हणून त्यांना संध्याकाळी मूवी बघायची आहे आपल्या फॅमिली सोबत. तर ही अशी 4-5 कामं त्यांना आज एकाच दिवसात करायची आहे. ही तसं बघितलं तर दिवसभराची कामं ठरू शकतील. ही सगळी कामं करण्यासाठी जर आपण कम्प्युटरचा वापर करायचा ठरवलं आणि इंटरनेटचा वापर करून ही सगळी कामं करायची म्हटली, थोड्या वेळातच ही सगळी कामं पूर्ण होतील. आपण जर ही कामं फिजिकली करायला गेलो तर आधी आपल्याला आपल्या गावी असलेल्या आई वडिलांना जर मनी ट्रान्सफर करायचं असेल तर त्या विशिष्ट बँकेत जाऊन तिथं पैसे भरावे लागतील आणि त्यानंतर मग ते ट्रान्झॅक्शन पूर्ण होईल. थिएटरमध्ये जावं लागेल, मूवीची तिकीट बुक करावी लागतील, नंतर मोबाईल घेण्यासाठी म्हणजे हँडसेट घेण्यासाठी आपल्याला दुकानांमध्ये जावं लागेल, दुकानात 1-1.5 तास घालवावा लागेल हँडसेट खरेदी करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक बिल भरायचं असेल तर त्या इलेक्ट्रिक बिल जिथं आपल्याला भरायचं आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन बिलचं पेमेंट करावं लागेल, कदाचित तिथं क्यू असू शकते. विचार केला तर म्हणजे ह्या चारही कामांसाठी पूर्ण दिवस जाऊ शकतो. पण आपण जर ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला तर आपण हे सगळं करू शकतो पण ई कॉमर्सच्या मदतीने. तर जेव्हा आपण असा विचार करतो की आपल्याला मनी ट्रान्सफर करायचं आहे, तर मनी ट्रान्सफर करताना तुम्ही काय कराल की ई बँकिंगचा वापर कराल. म्हणजे पुन्हा तिथं इलेक्ट्रॉनिक बँकिंग आलं. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक बिल भरणार आहात तेव्हा पुन्हा तुम्ही ई बँकिंगचा वापर कराल. संध्याकाळी एखाद्या मूवीला जायचं असेल तर तिकीट खरेदी करायचं असेल, ते तिकीट खरेदी करण्यासाठी पुन्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग कराल. म्हणजेच पुन्हा तुम्ही ई कॉमर्सचा वापर करणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला एखादा हँडसेट विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घरी बसल्या बसल्या ज्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही ते करू शकतात. तुम्ही बऱ्याच ऍड्स बघितल्या असाल. सध्या टीव्हीवर जशा इतर प्रोडक्ट्सच्या ऍड येतात तशा ऑनलाईन शॉपिंग ज्या वेबसाईट्स आहेत त्यांच्याही ऍड्स बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसतात. मिंट्रा डॉट कॉम असेल किंवा जबंग डॉट कॉम असेल आणि बऱ्यापैकी पॉप्युलर असलेली फ्लिपकार्ट डॉट कॉम याचीही आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट टीव्हीवर दिसते. तर ह्या सगळ्या वेबसाईट्स आपल्याला मदत करतात ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी. आता तुम्ही विचार केला की ह्या वेबसाईट्सवर असं काय खास आहे की बरेच जण आता ऑनलाईन शॉपिंग करणं जास्त पसंत करतात. तर बघा मित्रांनो, जेव्हा आपण कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर जातो तेव्हा आपल्याला प्रचंड प्रमाणात कॅटेगरीज दिसतात. उदाहरणार्थ जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करायची असेल तर इलेक्ट्रॉनिक ह्या कॅटेगरीवर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा, ऑडिओ व्हिडिओ, टॅबलेट, सॉफ्टवेअर किंवा होम अप्लायन्सेस, ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी बरेच ऑप्शन्स दिसतात. किंवा तुम्ही फक्त मेन कॅटेगरीवर जर क्लिक केलं तर तुम्हाला मेनशी रिलेटेड सगळे ऑप्शन्स दिसतील, म्हणजे क्लोदिंग, फुटवेअर, वॉचेस, सनग्लासेस, बॅग्स, वेलनेस, बेल्ट्स, वॉलेट्स इत्यादी अनेक प्रकार आपल्याला तिथं दिसतात. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही वुमन वर क्लिक केलं तर पुन्हा तुम्हाला वुमन क्लोदिंग, फुटवेअर, वॉचेस, सनग्लासेस ह्या सगळे ऑप्शन्स दिसतील. स्पेशली जर तुम्हाला फक्त स्पोर्ट्स आणि फिटनेस मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला स्पोर्ट्स आणि फिटनेसशी संबंधित ज्या लीडिंग कंपनीज आहेत त्यांचे सगळे ब्रँड्स दिसतील. त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे तर त्या स्पोर्ट्स वर क्लिक केल्यानंतर पुढचे ऑप्शन्स तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसतील. तर हे सगळे ऑप्शन्स वापरून आपण आपलं शॉपिंग जास्त चांगलं करू शकतो किंवा आपल्याला प्राइस कम्पेअर करता येतात वेगवेगळ्या ब्रँड्सचे आणि हे सगळं बसल्या बसल्या एकाच ठिकाणी शक्य होतं. मिस्टर राम यांच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की त्यांना एक मोबाईल हँडसेट पण विकत घ्यायचा आहे. तर जेव्हा त्यांना हा हँडसेट विकत घ्यायचा असेल तर त्यांनी ज्या लीडिंग ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स आहे त्यापैकी कुठल्याही वेबसाईटवर जर ते गेले तर ते मोबाईलच्या बऱ्याच मोबाईल हँडसेटच्या बऱ्याच व्हरायटीज बघू शकतात. तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल की इलेक्ट्रॉनिक्स या कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर मोबाईल हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्यांना बरेच ऑप्शन्स दिसतील, जसं न्यू अरायवल किंवा स्पेसिफिक कंपनीचं त्यांना बघायचं असेल तर सॅमसंग, नोकिया किंवा मायक्रोमॅक्स हे कुठलेही ते ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. प्लस त्यांना जर स्पेसिफिक सर्च करायची असेल तर प्राइस रेंज ते देऊ शकतात. त्यांनी जे काही त्यांच्या मोबाईलसाठी बजेट ठरवलेलं आहे ते जर प्राइस रेंज दिली तर मग पुन्हा आपला जो सर्च आहे तो अजून स्पेसिफिक होतो आणि आपल्याला आपल्या रेंज मध्ये असलेले मोबाईल हँडसेट्स वेगवेगळ्या कंपनीजचे दिसतात. मग त्यांना जर मोबाईल टाईप बघायचा असेल की त्यांना अँड्रॉइड फोन पाहिजे, स्मार्टफोन हवाय, ड्युएल सिम हवाय किंवा बिझनेस फोन हवाय, मग त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम कुठली हवी आहे, प्रायमरी किंवा सेकंडरी कॅमेरा कसा हवाय, मायक्रो प्रोसेसर कुठलं हवंय, तर हे सगळे ऑप्शन्स ते एकाच ठिकाणी बसल्या बसल्या बघू शकतात आणि त्यामुळे त्यांचा जो सर्च आहे तो अजून स्पेसिफिक होतो. एकाच वेळी त्यांना जर मायक्रोमॅक्स, सोनी आणि सॅमसंग हे तिघांचे हँडसेट जर कम्पेअर करायचे असतील तर ते ऍड टू कम्पॅरिझन मध्येही ते करू शकतात आणि सगळ्यात बेस्ट फोन त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जो असेल तो ते सिलेक्ट करू शकतात. ते सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा ते त्याला म्हणतील ऍड टू कार्ट, म्हणजे पुढची विंडो येते बाय नाऊ, मग त्याच्यात ईमेल लॉग इन असेल, त्यानंतर शिपिंग ऍड्रेस असेल, ऑर्डर समरी असेल आणि लास्टली तुम्हाला पेमेंट ऑप्शन द्यावा लागेल. मग त्यानंतर पेमेंट ऑप्शन मध्ये तुम्ही पेपाल कडून पेमेंट करू शकतात किंवा मग डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकतात. एकदा हे फंड्स त्या वेबसाईटच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले, तुमची जी हँडसेटची डिलिव्हरी आहे ती तुम्हाला 2-3 दिवसात घरपोच मिळते. तर बघा, हे सगळं करायला आपल्याला जास्तीत जास्त 1 तास लागेल किंवा अर्धा तासात ही सगळी कामं, म्हणजे मिस्टर रामला जी काही 4 कामं करायची होती, मनी ट्रान्सफर, इलेक्ट्रिक बिल, हँडसेट परचेसिंग आणि संध्याकाळच्या मूवीची तिकीट्स, ही सगळी कामं ते अर्धा तासात घरी बसल्या बसल्या करू शकतात. जर आपण स्मार्टली कम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर केला तर ही सगळी कामं जास्तीत जास्त अर्धा तासात होऊ शकतात आणि त्यासाठी फिजिकली कुठेही तुम्हाला जायची आवश्यकता राहणार नाही. तर हे झालं स्मार्ट शॉपिंग किंवा स्मार्ट वर्क. आता हे सगळं स्मार्ट वर्क आपण कशाच्या मदतीने केलेलं आहे, अर्थातच मोबाईल किंवा कम्प्युटर आणि प्लस इंटरनेट. तर मित्रांनो, हा जो सिनारिओ आपण बघितला त्या सिनारिओ मध्ये आपल्या लक्षात आलं असेल की आपण जे काही व्यवहार केले तर ते सगळे व्यवहार आपण ई कॉमर्सच्या मदतीने केले. ई कॉमर्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. जेव्हा आपण ई कॉमर्स असे म्हणतो त्यावेळेस ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि कॉमर्स म्हणजे वाणिज्य, हे आपल्याला माहितीच आहे. तर इलेक्ट्रॉनिक वाणिज्य म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स होय. यात इंटरनेटद्वारे उत्पादन किंवा सेवांची खरेदी विक्री आपल्याला करता येते. इंटरनेटच्या वाढत्या व्यापारामुळे आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे इंटरनेटवरील व्यापाराला खूप चांगली मान्यता मिळाली आहे. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक चॅनल मेनली द इंटरनेट इज नोन एज ई कॉमर्स. म्हणजेच इंटरनेटचा वापर करून जेव्हा आपण शॉपिंग करतो किंवा सेवांची खरेदी विक्री करतो तर त्याला ई कॉमर्स असे म्हटले जाते. ई कॉमर्स इन्वॉल्व्स डिजिटली अनेबल्ड कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स बिटवीन अँड अमंग ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स. शॉपिंग युझिंग द इंटरनेट इज नोन एज ई कॉमर्स. ई कॉमर्समुळे कस्टमरसाठी एक नवीन दालन ओपन झालेलं आहे की त्याचा वापर करून तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी साध्य करू शकतात किंवा बरेच असे व्यवहार घरी बसल्या पूर्ण करू शकतात. आपण ई कॉमर्स वापरतो म्हणजे काय करतो, तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी इंटरनेटचा वापर करून रिझर्वेशन केले असेल. त्याचप्रमाणे आपण मूवीची तिकीट्स बुक करतो किंवा वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर करून वस्तूंची खरेदी किंवा विक्री करत असतो. आजकाल जे आपण बघतो की कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज मुळे बिझनेस हा इंटरनेटवर पण करता येतो. उलट इंटरनेटवर जी काही बिझनेसेस होतात ती जास्त चांगल्या पद्धतीने होत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजचा आपण वापर करतो, जसं वॉक इन रिटेल, मेल ऑर्डर फोन, मेल ऑर्डर फॅक्स आदी अनेक प्रकार आपल्याला त्यात बघता येतील. ई कॉमर्स मध्ये काय असतात, तर वेगवेगळ्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असतात, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसची खरेदी विक्री त्यात झालेली असते, पण ती सगळी झालेली असते इलेक्ट्रॉनिकली आणि ते संपूर्ण व्यवहार पार पाडले गेलेले असतात इंटरनेटचा वापर करून. आणि ह्या सगळ्या व्यवहारांना जो अर्थ आहे, हे जे परचेसिंग किंवा सेलिंग झालेलं आहे किंवा सेवांची किंवा प्रोडक्टची जी देवाणघेवाण झालेली आहे, अर्थातच ती फॉर द एक्सचेंज ऑफ मनी झालेली आहे. आता हे सगळे व्यवहार जे होत आहेत किंवा खरेदी विक्री जी होते आहे सेवांची किंवा प्रोडक्ट्सची, ती आपण आता बघितली की इंटरनेटचा वापर करून झालेली आहे. पण ई कॉमर्स अस्तित्वात नव्हतं त्यावेळेस. ही संपूर्ण कन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज म्हणजेच ईडीआयचा वापर करून होत होती. ज्यावेळेस इंटरनेट अस्तित्वात नव्हते त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज म्हणजेच ईडीआयचा वापर करून खरेदी आणि विक्री किंवा सेवांची खरेदी विक्रीचे व्यवहार पार पडत होते. आता जेव्हा ईडीआयचा वापर होत होता तेव्हा त्यासाठी एक स्टँडर्डाइज असा फॉर्मॅट होता, त्या फॉर्मॅटचा वापर करून संपूर्ण व्यवहार होत होते. ईडीआय इज अ प्रोसेस विच परमिट्स अँड अलाउज वन ऑर्गनायझेशन टू सेंड इन्फॉर्मेशन टू अनादर ऑर्गनायझेशन इलेक्ट्रॉनिकली रादर दॅन विथ पेपर. तर आपण जर बघितलं की पारंपरिक परचेस, आता जर आपण पारंपरिक पद्धतीने कसा बिझनेस होतो असा विचार केला, तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू की एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला दुसऱ्या ठिकाणी परचेस ऑर्डर द्यायची आहे. तर बघा मित्रांनो, जो घेणारा आहे म्हणजे जो बायर आहे, तो आधी परचेस ऑर्डर तयार करतो व त्याची प्रिंट आउट काढतो किंवा त्याची प्रिंट घेतो. मग ती प्रिंट तो सप्लायरकडे पोस्ट करतो. मग त्या सप्लायरला ती परचेस ऑर्डर मिळायची. त्यानंतर तो ऑर्डर एंट्री सिस्टीम मध्ये ती एंट्री करायचा आणि ती परचेस ऑर्डर आपल्याकडे आली आहे असे कन्सिडर करायचा. मग मीन वाईल हा जो बायर आहे, ज्याने परचेस ऑर्डर दिलेली आहे, तो ती परचेस ऑर्डर त्या सप्लायरला मिळाली आहे की नाही असे फोन करून विचारायचा किंवा वाट बघायचा. मग सप्लायर त्या परचेस ऑर्डरची एक्नॉलेजमेंट बायरला पोस्ट करायचा. आता ही झाली पारंपरिक परचेस ऑर्डर प्लेस करण्याची सिस्टीम. पण आता जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंजचा वापर करतोय किंवा ईडीआय सिस्टीमचा जेव्हा विचार करतो, तेव्हा बघा काय होते की पहिल्यांदा बायर परचेस करायचा डिसिजन घेतो. डिसिजन घेतल्यानंतर तो परचेस ऑर्डर तयार करतो. आता ईडीआय सॉफ्टवेअरचा वापर करून परचेस ऑर्डरचे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन तयार होते आणि ते ऑटोमॅटिकली सप्लायरकडे जाते. सप्लायर ती ऑर्डर ऍक्सेप्ट करतो व परचेस ऑर्डर अपडेट करतो व रिसीट देतो. आणि पुढे सप्लायर ऑर्डर एंट्री सिस्टीमची एक्नॉलेजमेंट तयार करतो व बायरला कन्फर्मेशन देतो आणि रिसीट देतो. आणि लगेच त्याने जी परचेस ऑर्डर प्लेस केली आहे त्यासाठी तो गुड्स सप्लाय करतो. म्हणजे जर आपण बघितलं की जी पहिली पारंपरिक सिस्टीम बघितली आपण, त्या सिस्टीम मध्ये निदान 4-5 दिवस तरी ऑर्डर प्लेस करायला आणि ऑर्डर प्लेस केल्यानंतर माल पाठवायला लागतात. आणि जेव्हा आपण ईडीआय सिस्टीमचा विचार करतो, तर हार्डली 1 किंवा 1.5 तासात ही संपूर्ण प्रोसेस संपते आणि लगेचच 2 किंवा 3 दिवसात जो बायर आहे त्याच्याकडे माल आलेला असतो किंवा 2-3 दिवसात तो माल येणार असतो. तर इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंजमुळे हा फायदा होतो की आपले सगळे व्यवहार हे अति जलद गतीने होतात आणि पारंपरिक पद्धतीने जो वेळ लागणार असतो तो तर लागतोच आणि प्लस बऱ्याच गोष्टी ह्या डिले होतात. तर हा फायदा आहे ईडीआयचा. आणि ईडीआयचाच वापर आपण बघू तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मध्ये आपल्याला झालेला दिसतो. आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मध्ये जेव्हा आपण विचार करतो की व्यवहार कसे होतात, किंवा आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की हाऊ डज ई कॉमर्स वर्क, तर बघा ई कॉमर्सची जी पद्धत आहे ही कुठलेही व्यवहार जे ट्रेडिशनल पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीनेच ई कॉमर्सचेही व्यवहार होत असतात. आणि अर्थातच पैशांची देवाणघेवाण झाल्यानंतरच तो व्यवहार पूर्ण झालेला असतो. फक्त इथं आपल्याला एकच डिफरन्स सांगता येईल की ई कॉमर्सद्वारे जे ट्रान्झॅक्शन्स होतात ते 24/7 होत असतात. म्हणजे 24 तास आपण ते व्यवहार करू शकतो किंवा आठवड्यातले 7 दिवस ते व्यवहार होऊ शकतात. कुठलाही आपल्याला वीकली ऑफ मिळणार नाही किंवा आपल्याला क्लोजिंग टाइम नसेल किंवा ओपनिंग टाइम नसेल. म्हणजे आपल्याला वाट बघायची गरज नसते. तुम्हाला जेव्हाही कुठलं शॉपिंग करायचं असेल, जेव्हाही तुम्हाला तिकीट्स बुक करायचे असतील, तर तुम्ही डायरेक्टली फक्त इंटरनेट ऑन करा, कम्प्युटर ऑन करा किंवा मोबाईल ऑन करा आणि तुम्हाला हवा असलेलं कुठलंही ट्रान्झॅक्शन तुम्ही कुठल्याही वेळेस करू शकतात. आता जर आपण बघितलं ई कॉमर्स कसे वर्क करते, तर त्यासाठी सगळ्यात पहिले काय होतं की जो मर्चंट आहे किंवा जो सेलर आहे त्याला जे प्रोडक्ट विकायचे आहेत ते प्रोडक्ट तो वेबसाईटवर टाकतो आणि त्याच्या प्राइसेस टाकतो. आता जो बायर आहे किंवा कंझ्युमर आहे तो ती वेबसाईट बघतो. त्याला एखादा प्रोडक्ट आवडला तर तो ते प्रोडक्ट आपल्या शॉपिंग कार्ट मध्ये टाकतो. अर्थातच शॉपिंग कार्ट जी आहे ही व्हर्च्युअल शॉपिंग कार्ट आहे. तर जो कंझ्युमर आहे तो आपल्याला आवडलेले प्रोडक्ट हे शॉपिंग कार्ट मध्ये टाकतो. मग त्यानंतर कंझ्युमर त्याचं जे पेमेंट आहे त्या प्रोडक्टच्या अगेन्स्ट ते पेमेंट हे इलेक्ट्रॉनिकली ऑनलाईन क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करून किंवा मग थर्ड पार्टी पेमेंट प्रोव्हायडर जे असतात म्हणजे पेपाल तर यांची मदत घेऊन तो पेमेंट करतो. मग हे जे पेमेंट झालेलं असतं हे कम्प्लिटली सेक्युअर्ड असतं की कारण की आपण आपले जे क्रेडिट कार्डचे डिटेल्स दिलेले असतात किंवा आपला जो पिन नंबर वगैरे आपण टाकलेला असतो तो अतिशय सेन्सिटिव्ह डेटा असतो. आता हा सेन्सिटिव्ह डेटा जर लीक झाला तर आपलं तुम्ही विचार करू शकतात की कशी सिच्युएशन येऊ शकते. बऱ्याच वाईट सिच्युएशन फेस कराव्या लागतील. म्हणून हा जो काही डेटा आहे तो सेक्युअर्ड कनेक्शनद्वारे ट्रान्समिट होतो आणि त्या वेबसाईटची खबरदारी असते की ती वेबसाईट आपला ही जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा आपला जो प्रायव्हेट डेटा आहे तो सेक्युअर्ड ठेवते. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय होते की आता इथं कस्टमरच्या बँकेतून ते फंड ट्रान्सफर झालेले आहेत तर ते फंड्स बरोबर जो मर्चंट आहे किंवा जो सेलर आहे त्याच्या अकाउंटला ते ट्रान्सफर झालेले असतात. आता जी लास्ट स्टेप आहे त्याच्यात काय होतं की एकदा त्या मर्चंटला किंवा सेलरला पैसे मिळाले की तो लगेचच आपलं जे सेल्स आहे त्याचं कन्फर्मेशन होतं आणि त्या प्रोडक्टची जी डिलिव्हरी आहे तो कस्टमरकडे पाठवतो आणि अशा पद्धतीने ई कॉमर्सचा हा जो काही व्यवहार आहे तो पूर्ण झालेला असतो. या व्यवहारात तसं बघितलं तर जो डेटा आहे तो अगदी सुरक्षितपणे सेक्युअर्डली ट्रान्सफर झालेला आहे. कुठल्याही प्रकारचं हॅकिंग तिथं नसतं किंवा आपणही खबरदारी घेताना ज्या ऑथराइज चांगल्या वेबसाईट्स आहे त्यांचाच वापर करून हा संपूर्ण डेटा ट्रान्सफर केला पाहिजे किंवा चांगल्या वेबसाईट ज्या आहेत त्यांच्याद्वारेच आपण खरेदी केली पाहिजे. तर अशा प्रकारे ई कॉमर्स आपले काम पूर्ण करते. बेनिफिट्स ऑफ ई कॉमर्स. बेनिफिट्स ऑफ ई कॉमर्स टू द कस्टमर्स. सध्या ई कॉमर्सची खूप चलती आहे. आपल्याला घरी बसल्या बसल्या वस्तू खरेदी करायची आवड निर्माण झाली आहे. बऱ्याच वेळेस बाहेर निघाल्यानंतर आपल्याला ट्रॅफिक सहन करावे लागते. ज्या दुकानात आपण जाणार आहोत त्या दुकानात जर गर्दी असेल तर त्या गर्दीचा आपल्याला त्रास होतो. त्यानंतर जेव्हा आपण पेमेंट करायला जातो तिथं जर क्यू असेल पेमेंट काउंटरवर तर ती क्यू आपल्याला जर अवॉइड करायची असेल तर बेस्ट वे आहे की तुम्ही ई कॉमर्सचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग करू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कुठली मूवी बघायची असेल त्या मूवीचं ऑनलाईन तिकीट तुम्ही घर बसल्या बुक करू शकतात. bookmyshow.com किंवा इतर वेबसाईट्स ऑनलाईन तिकीट घेण्यासाठी बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. तर पहिला बेनिफिट ई कॉमर्सचा आपल्याला सांगता येईल की इट इज इझी क्विक अँड कन्व्हिनियंट. ई कॉमर्सचा जेव्हा आपण वापर करतो तर कन्झ्युमर जो आहे किंवा जो शॉपर आहे त्याला ट्रान्झॅक्शन हे क्विकली करता येतात, त्याचप्रमाणे आरामात इझिली करता येतात आणि व्यवस्थित कन्व्हिनियंटली ते पार पडू शकतात. त्यामुळे त्यांना दुकानात जायची गरज नाही की गर्दी ट्रॅफिक इत्यादी गोष्टींना फेस करायची गरज राहत नाही. घरी बसून आरामात ते हे सगळं करू शकतात आणि अशा पद्धतीने आपण आपल्याला हवे असलेले प्रोडक्ट किंवा आपल्याला हवे असलेले काम आपण इझिली करू शकतो. पुढचं बेनिफिट आहे प्रोडक्ट कंपॅरिझन. आता बघा, आपल्याला जर एखादा मोबाईल खरेदी करायचा आहे, बाजारात अनेक प्रकारच्या मोबाईल कंपनीज आहेत, कुठला हँडसेट खरेदी करायचा हा खूप मोठा यक्ष प्रश्न असतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की जर आपल्याला सॅमसंगचा मोबाईल घ्यायचा, मोबाईल घेताना आपण सगळ्यात आधी काय ठरवतो तर बजेट. जर मला 10,000 पर्यंत मोबाईल घ्यायचा असेल तर मी असा विचार करेल की 10,000 बेस्ट मोबाईल मला कुठला मिळू शकेल. तर आपण त्यासाठी काय करू की आपली प्राइस तर आहे, बजेट आहे आपलं 10,000, पण त्या 10,000 मध्ये मला बेस्ट मोबाईल खरेदी करायचा आहे. त्यासाठी मला बेस्ट स्पेसिफिकेशन जे असेल ते हवं असेल. तर मी काय करेल की एखादी जी वेबसाईट आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ flipkart.com, या वेबसाईटवर जर आपण गेलो तर आपण आपल्या जी प्राइस रेंज आहे ती दिलेली असते up to 10,000, आणि आपल्याला तीन कंपनीमध्ये जर कंपॅरिझन करायचं असेल तर आपण सपोज मायक्रोमॅक्स एक कंपनी घेतली, एक सोनी कंपनी घेतली आणि एक सॅमसंग कंपनी घेतली, या तिघांचे 10,000 पर्यंतचे जे मोबाईल असतील ते आपल्याला डिस्प्ले होतील. मग ह्या मोबाईलचं जे स्पेसिफिकेशन असेल, म्हणजे त्याची ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे, मायक्रो प्रोसेसर कुठला आहे, त्याचप्रमाणे त्याचं जे डिस्प्ले आहे ते कसं आहे, रॅम किती GB आहे, त्यानंतर ते ड्युअल सिम कार्ड आहे की सिंगल सिम कार्ड आहे, इत्यादी सर्व माहिती आपल्याला या वेबसाईटवर दिसते. आता आपल्याला जर इतके सगळे फीचर्स एकाच ठिकाणी एकाच वेबसाईटवर दिसत आहेत तर आपल्याला कुठला हँडसेट खरेदी करायचा हे पटकन ठरवता येते. प्रत्येक कंपनीचा स्पेसिफिकेशनचा जर आपण अभ्यास केला तर आपल्यासाठी आपल्या बजेटमध्ये असणारं कुठलं बेस्ट ऑप्शन आहे हे आपण सिलेक्ट करू शकतो. ते सिलेक्ट केल्यानंतर जर आपण तर मग पुढे आपल्याला ते ऑनलाईन ऑर्डर करता येते. ऑनलाईन ऑर्डर करताना तुम्ही एकदा ती प्राइस पे केली की लगेच 2-3 दिवसात तुमच्या हातात तुमचा हँडसेट आलेला असतो. तर बघा, आहे ना ई कॉमर्स युजफुल. पुढचा बेनिफिट आपल्याला सांगता येईल की लोअर प्राइसेस. आता बघा, जेव्हा आपण कुठलेही प्रोडक्ट कम्पेअर करतो तर आपल्याला प्राइस वाईज कम्पॅरिझन करायचं असेल तर तसंही आपल्याला ई कॉमर्सचा वापर करून प्राइस कम्पेअर करता येते. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट दिसतं प्लस त्याची प्राइस दिसते, तर तुम्ही 3-4 हवे तेवढे प्रोडक्ट एकाच वेळेस कम्पेअर करू शकतात आणि कुठल्या कंपनीच्या प्रोडक्टची प्राइस किती आहे हे तुम्ही शोधू शकतात. आता हे सगळे जे बेनिफिट्स होते हे होते कस्टमरसाठी. नेक्स्ट बेनिफिट्स आपण बघू, बेनिफिट्स ऑफ ई कॉमर्स टू मर्चंटायझर्स. फर्स्ट बेनिफिट आपल्याला सांगता येईल रेड्युस्ड कॉस्ट. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो ते दुकानाची जी जागा असते ती जागा प्लस तिथं सेल्स गर्ल्स असतात, काउंटरला वेगवेगळे सेल्समन असतात, प्लस पेमेंट काउंटरला वेगळा स्टाफ असतो, असिस्टंट आपल्याला लागत असतात, तर हा सगळा जो खर्च आहे हा मर्चंटाइजला करण्याची गरज नसते. कारण ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या प्रोडक्टचे फोटोज किंवा इमेजेस टाकावे लागतात आणि तो जो डेटा आहे तो अपडेट करावा लागतो, त्यामुळे फिजिकली इथं जास्त लोकांची आवश्यकता नसते. त्यामुळे सेल्स स्टाफचं कटिंग आपल्याला करता येतं. त्याचप्रमाणे लेबर कॉस्ट ही आपल्याला कमी करावी लागते. इट ऑल्सो डज नॉट रिक्वायर एनी कॉस्ट फॉर द मेंटेनन्स ऑफ अ फिजिकल स्टोअर फ्रंट. आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट होणार असतं त्यामुळे सगळे व्यवहार हे इलेक्ट्रॉनिकली होतात, त्यामुळे पेपर वर्क ची गरज नसते आणि ज्या एरर्स असतात किंवा ज्या डेटा एंट्री एरर्स असतात त्याही इथं कमी झालेल्या असतात, त्यामुळे स्टाफ कटिंग होते, तसेच एरर्स ह्या कमी होतात आणि त्याचा जो बेनिफिट आहे तो डायरेक्टली कस्टमरला मिळतो. म्हणजेच जे प्रोडक्टची कॉस्ट असते ती कमी झालेली असते. पुढचं बेनिफिट आपल्याला सांगता येईल इन्क्रीज्ड कस्टमर रीच. ई कॉमर्समुळे ट्रॅडिशनल स्टोअरपेक्षा खूप मोठी रेंज आपल्याला वेबसाईटवर टाकता येते. आणि त्याचा पर्यायाने फायदा असतो की जितकी मोठी प्रोडक्ट रेंज असेल तितके जास्त आपले कन्झ्युमर्स असतील, कारण प्रत्येकाच्या चॉईसेस वेगळ्या असतात, त्यामुळे त्या सगळ्या चॉईसेस इथं फुलफिल होतात आणि त्यामुळे आपल्याला ऑर्डर्स जास्त मिळतात आणि पर्यायाने कन्झ्युमर आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. इथं आपल्याला इंटरनॅशनल कस्टमर्स भेटू शकतात